श्रीराम। श्री समर्थांच्या मनोबोधातला 49वा श्लोक आपण पाहणार आहोत। सदा बोलण्यासारिखे चालता आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। तो सर्वोत्तमाचा दास या जगात धन्य आहे। कसा आहे तो, काय त्याची लक्षणं आहेत? सदा बोलण्यासारखे चालत आहे, जे सामान्य मनुष्य जो असतो ना त्याच्याबरोबर उलट। नेहमी संतांची लक्षणं काढायची झाली, प्राप्त पुरुषाची लक्षणं करायची झाली, तर सामान्य मनुष्य जो असतो ना त्याच्याबरोबर उलटी लक्षणं गेली की त्याची लक्षणं झाली। जसं भगवद्गीतेत ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितली, ही ज्याच्याजवळ नाहीत तो अज्ञानी, तसं इथं आहे। ते जेव्हा म्हणतात सदा, सदा शब्द येतो आहे पुन्हा पुन्हा त्यांचा, बोलण्यासारखे चालत आहे, जसं बोलतो तसा चालतो। आपलं तसं नसतंच, आपण बोलतो एक, चालतो एक, मनात विचार दुसरेच। म्हणजे उक्ती आणि कृती हे दोन्ही एकरूप झाल्या पाहिजे। जे आपण बोलतो ते आपल्या कृतीत आलं पाहिजे। पण बहुधा असं दिसतं परमार्थाच्या क्षेत्रात, इतरही क्षेत्रात आहेच पण त्यातल्या त्यात, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्याच्यावर ग्रंथ लिहिणारी मंडळी आहेत, व्याख्यानं देणारी मंडळी आहेत, ते व्यासपीठावरून असताना जे काही बोलतात आणि पाठीमागून त्यांचं जे जीवन असतं त्याचा एकाचा एकाला काही मेळ नसतो। आणि वास्तविक असा आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। आपलं कोणी का ऐकत नाही त्याचं कारण आपण जे बोलतो तसं आपण वागतच नाही। बोलण्यासारखे चालणे असणारे संत सांगतात तरी लोक बदलत नाहीत, मग आपल्याकडे तेही नाही तर आपण सांगून लोक काय बदलणार? ते म्हणतील आहे माहिती, आम्ही बघितलं त्यांचं सगळं, सांगण्याजोगं काही नाही। तसं नाही, जे बोलतायत ते बोलताना विचार करून बोला, काय आपल्याला बोलायचं आहे, ते आपल्या कृतीत येणार आहे का? किंबहुना आधी आपल्या कृतीत ते यायला पाहिजे आणि मग बोलायला पाहिजे। जशी एक नाथांची गोष्ट सांगितली आहे, एक बाई आल्या, हा मुलगा गूळ फार खातो म्हणून सांगायला आले, ते म्हणले महिनाभराने या। त्यानं म्हटलं एवढं सांगायला महिनाभर काय करायचं? महिनाभराने गेल्या, ते म्हणले बाळ गूळ खाऊ नको। ते म्हणले इतके दिवस काय राहिले लागले? ते म्हणले एक महिनाभर मी सोडला खायचा, तेव्हा तुला सांगायचा अधिकार आला। नाही तर लोक चहा पिऊ नका, आपलं झालं रे झालं प्रवचन किंवा कीर्तन, काय झालंय का चहा? मग लोकांना काय सांगितलं तुम्ही? जे बोलतो आपण त्या प्रत्येक शब्दामागं आपल्या साधनेचं सामर्थ्य पाहिजे, तर कदाचित प्रबोध होण्याची शक्यता। म्हणून इथं म्हटलंय त्यांनी सदा, नेहमीच हा जो प्राप्त पुरुष आहे तो बोलण्यासारखे चालत आहे। प्रत्येक कर्म सगळं त्याच्यापासून जे होतं, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आणि झोपेत देखील तो भक्तच असल्यामुळे झोप हे देखील समाधीच होते त्याची। झोपतानाही त्याच चिंतनात झोपला, उठतानाही त्याच चिंतनात उठलेला आहे, संसाराचा विचार नाही आहे। संसाराचा विचार काय करायचा आहे? ठीक आहे, आला आहे समोर करायचा, होत असतो तो, त्याला काय मुद्दाम करायला लागतो असं नाही, परमार्थ करावा लागतो, प्रयत्नाने करावा लागतो, जिद्दीनं करावा लागतो, चिकाटीनं करावा लागतो। म्हणून सदा बोलण्यासारखे चालत आहे हे पथ्य पहिलं पाळलं पाहिजे। आपल्या तोंडातून शब्द काय गेला तसं आपण वागतोय का? नसेल वागत तर आपण पुन्हा स्वतःला तपासलं पाहिजे की काय चुकलं आपलं। साधकाची महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक वेळी अंतर्मुख होऊन स्वतःला तपासायचं आहे, आपलं काय चुकतंय का? दुसऱ्याच्या चुकावर बोट ठेवायच्या नाही आहेत, आपल्या चुका सुधारायच्या आहेत। सदा बोलण्यासारखे चालत आहे, आणखीन काय करतो? अनेकी सदा एक देवासी पाहे। आता ह्याचे अर्थसुद्धा दोन अंगाने आपल्याला घेतात। एक म्हणजे अनेकी सदा, अनेक देव आपल्याकडे आहेत, आदिनाथ आहेत, रामचंद्र आहेत, श्रीकृष्ण आहेत, गणपती आहे, दत्त आहे, पुष्कळ देवदेवता आपल्याकडे म्हटल्या तसं 33 कोटी देव म्हटले असे अनेक आहे. पण सर्व देव नमस्कारान केशवम प्रति गच्छती हेही लक्षात पाहिजे. सगळे देव नमस्कार जे आहे एकाच केशवाला पोचतात, कारण एकच परमात्मा अनेक रूपे घेऊन नटलेला आहे. म्हणजे देवांच्या रूपाने पाहत असतानासुद्धा कुठल्याही देवाला पाहताना एकाच देवाला मी पाहतो आहे असा बोध असावा. हे शंकराचं देऊळ आहे, मग आमच्याकडे शंकर नाही, आम्ही नाही जात, मग आम्ही नारायणाला जातो, असं नाही आहे. जो शंकर आहे तोच नारायण झाला आहे, तोच राम झाला आहे, तोच कृष्ण झाला आहे, एवढंच नव्हे तर तोच ज्ञानदेव झाला आहे, तोच समर्थ झाला आहे, तोच नाथ झालेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन प्रत्येक प्राणी मात्रात मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत तोच एक आहे असं ज्याला पाहता येता येतो. अनेकी सदा एक देवासी पाहे, प्रत्येकाकडे पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येत आहे तोच तर आहे, तोच तर आहे. अगदी मुंगी जरी तुरुतुरु चालत असलं तरी बघावं आणि त्यातलं चैतन्य आहे ते बघा कशी चालतं आहे, बघा पक्षी उडताना बघावं, बघा कसा उडतो आहे, तोच तर आहे, त्यातलं चैतन्य काय आहे. प्रकृती पुरुष विचार करून प्रकृती बाजूला काढल्यानंतर जे चैतन्य उरतं तेच तर आहे, तोच तर आहे, आपल्यातही तेच आहे. प्रकृती बदलणारी आहे, जाणारी आहे, त्यामुळे अनेकी सदा एक देत्याचं लक्ष जे आहे ते अधिष्ठानभूत दृष्टी झालेली आहे त्याची. ज्या अधिष्ठानावर देह मनबुद्धीचे व्यापार चालतात ते अधिष्ठान कुठं आहे ते बघा. ते प्रत्येकाच्याकडे अधिष्ठानाकडे दृष्टी गेली की आपोआपच ज्याला समत्व बुद्धी आपण म्हणतो सर्वांकडे सारख्या तऱ्हेनं पाहायचं. तर म्हणून असं कसं शक्य आहे, बाई आहे, पुरुष आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, एक जनावर आहे, प्राणी आहे, एक माणूस आहे, हो, पण सर्वांच्यामध्ये चैतन्य एकच आहे. चैतन्याने हा भेदभाव बाळगलेला नाही आहे. मग त्या चैतन्याकडे जो पाहतो त्याला सगळ्या ठिकाणी एकच दिसतं. म्हणून अनेकी सदा एक देवास पाहे. आणखी काय करतो तो, सगुणी भजे, सगुणाचं भजन करतो. नाही तर काय म्हटलं आहे त्याने, निर्गुण नेले संदेहाने आणि सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोन्हीकडे अभिमाने ओस केले. निर्गुणावर विश्वास बसत नाही आणि सगुण, सगुण कसला आला आहे, तो निर्गुण आहे परमात्मा, त्यामुळे सगुणही गेलं निर्गुणही गेलं हाती काही नाही आलं असं नाही आहे. ते सगुणी भजे, ज्या सगुणाचं भजन करता करता निर्गुणाचा बोध झाला, तो बोध झाल्यानंतर तेच निर्गुण या सगुणाच्या रूपाने आपल्यासमोर आलेलं आहे हे ज्ञान होतं. आणि निर्गुणाचं स्मरण करता करता सगुणाची जी भजन पहिल्यांदा करत होता ज्ञानापूर्वी त्याहीपेक्षा जास्त प्रेमाने आता तो सगुणाचं भजन करायला लागतो, कारण निर्गुणाची पूजा करता येत नाही. निर्गुणाशी एकरूप व्हायचं आहे आणि सगुणाची द्वैतात येऊन पूजा करायची आहे. ज्ञानपूर्व भक्ती आणि नंतर ज्ञानोत्तर भक्ती, तर ह्याच्यामध्ये सगुणी भजे बसतो, लेश नाही प्रमाण, मनात शंकाच नाही कसली. काही लोक म्हणतात अहो तुमचं ज्ञान झालं सगळं, आता पूजा कसली करता, स्वामींकडे एकदा नसायला होत्या तुम्ही पूजा कसली करता. म्हणजे भगवंत देखील भक्ताची पूजा करतात. प्रत्येक गोपाळकृष्णांनाच विचारायला गेले होते तुम्ही कोणाची पूजा करता, नारद मुनी, तर त्यांनी सांगितलं हे काय तुम्ही सगळे भक्त आहात ना, तुमची पूजा करतो मी. कारण भक्ताला भगवंताशिवाय चैन पडत नाही आणि भगवंताला भक्ताशिवाय चैन पडत नाही. प्रेमळाचं साकडं आमच्या गावी म्हणतात, आम्हाला प्रेमळ भक्त मिळत नाही. म्हटलं इतके भक्त असतात ते स्वार्थासाठी प्रेम करतात, त्यांना भगवंत नको असतो, भगवंताकडून काहीतरी पाहिजे असतं. सकाम भक्ती असते ती, आणि निष्काम भक्ती तो म्हणतो मला काही नको प्रभू, मला तू पाहिजेस, मला फक्त तूच पाहिजेस, बाकी काही नको. हे सगळं अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, तसं सगळं स्वच्छ त्याच्यापुढे असल्यामुळे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, त्याला कुठल्याही मनामध्ये संशय नाही. ज्ञानीपुरुषाच्या मनामध्ये कशाहीबद्दल संशय नसतो. संशय आला की संशय आत्मा विनश्यते, संशयाचं पाखरू आलं आतमध्ये की नाश, संशय नाही, स्पष्ट सगळं, स्वच्छ आकाश, विचारांची सुद्धा स्पष्टता असते, त्यामुळे काही गोंधळ नाही. मन सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. आणि मग असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तो या जगात धन्य होतो. पाहू आपण, सदा बोलण्यासारिखे चालता आहे अनेकी सदा एक देवा सिपाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.